त्यांच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता
ओम नमः शिवाय
ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुमासी ऐकता वाटेल दुःख हे सबास कळिक दुःखार्ण वी पडेल पै
ओम नमः शिवाय
प्रत्येक सदृश बोलावे वचन नातरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी
ओम नमः शिवाय
भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावयान करावा अनमान तरी तुझ्या पुत्रासे 12 वर्षे पूर्ण झाली असती जाण पा
ओम नमः शिवाय
आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडीला
ओम नमः शिवाय
अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळुनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे
ओम नमः शिवाय
हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मगरायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे
ओम नमः शिवाय
नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशिमित्र नवते तै
ओम नमः शिवाय
नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या
ओम नमः शिवाय
ते ध्वनी माया सत्य तेथो निजाहले महत्तत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करूनिया
ओम नमः शिवाय
तत्वांशे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रोहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्वस्थित्यंत करविता
ओम नमः शिवाय
विदिस म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुन चारे वेद उपदेशिले
ओम नमः शिवाय
चवो वेदांते सार पूर्ण तुहा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असेना
ओम नमः शिवाय
भौतकरी हा जतन त्याहुनी आणिक तोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले
ओम नमः शिवाय
जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्त पुत्रा सांगे रुद्र हा
ओम नमः शिवाय
मग सांप्रदाय ऋषी पासून भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची
ओम नमः शिवाय
दुहा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते
ओम नमः शिवाय
जप तप शिवार्चन यावो निथोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणोनी वर्णावा
ओम नमः शिवाय
रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यमकिंकर रीते हिंडो लागले
ओम नमः शिवाय
मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली
ओम नमः शिवाय
त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जावो नियम पुरीस महानर्की पडले सदा
ओम नमः शिवाय
यम सांगे दूता प्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती दाचणी करा
ओम नमः शिवाय
शिव थोर विष्णु लहान हरी विशेष हर गौण तैसे म्हणती जे त्याला गुण आणोनी नरकी घालावे
ओम नमः शिवाय
रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी बुद्धी होय निर्धारे
ओम नमः शिवाय
याकरिता भद्र सेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यु दूरी होय साच
ओम नमः शिवाय
अथवा शत घट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी
ओम नमः शिवाय
नित्य दहा सहस्त्र आवर्तने पूर्ण चोणी पाळा करी सप्त दिन राई धरिले दृढ चरण सद्गद होनी बोलत
नमः शिवाय
सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तो त्यात मुख्य नायक काळ मृत्यु भय शोक गुरु रक्षी त्या पासुनी
ओम नमः शिवाय
तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझसवे जे आहेत ब्राह्मण आणि सांग सीते बोलावून आताची आणि तो आरंभी
ओम नमः शिवाय
मग सहस्रविप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण न्यास ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले
ओम नमः शिवाय
परदारा आणि परधन जास वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती
ओम नमः शिवाय
देशापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्र रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करीती
ओम नमः शिवाय
तैसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता घेऊन सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले
ओम नमः शिवाय
स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले
ओम नमः शिवाय।
शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यान्नी आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडीला
ओम नमः शिवाय।
एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा
ओम नमः शिवाय।
रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत
ओम नमः शिवाय।
एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी सिंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खजिरांगारा सारिखे
ओम नमः शिवाय।
तुमज घेऊनी जात असता चौगे पुरुष धावोनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजीनसे
ओम नमः शिवाय।
तेते जे जैसे गभस्ती दिगंत तम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे
ओम नमः शिवाय।
ते महाराज एवून मज सोडविले तोडो निबंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते
ओम नमः शिवाय।
ऐसे पुत्र मुखींचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रु नेत्री आले
ओम नमः शिवाय।
अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती
ओम नमः शिवाय।
अनेक वाद्यांचे गजर टंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदुंग वादे गर्जती
ओम नमः शिवाय।
अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काहाळ थोर सनया अपार वाजती
ओम नमः शिवाय।
चंद्रान ना धडकती भेरी नादन माये न बोदरी असो भद्रसेन यावरी विधी युक्त होम करी तसे
ओम नमः शिवाय।
षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तु अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी
ओम नमः शिवाय।
दक्षिणे लागी भंडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका
ओम नमः शिवाय।
सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकेली मात धनवार झाला बहुत म्हणून सांडी ती ठाई ठाई
ओम नमः शिवाय।
ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले
ओम नमः शिवाय
वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मुडानी रमण लिंग अर्ची जे
ओम नमः शिवाय
की निर्देवास सापडे चिंतामणी सुजिता पुढे क्षीरा दी धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला
ओम नमः शिवाय
वाल्मीक सत्यवती नंदन अवतान पादी कदायुर्दय रत्न शिष्य हे जाचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वाते
ओम नमः शिवाय
जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्दश विद्या करत लामळ ज्याचे स्वरूप पाहताल केवळ नारायण दुसरा की
ओम नमः शिवाय
हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागूतिनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्रादिका
ओम नमः शिवाय
तो नारद देखोनी ते तक्षणी कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाती गार्हपत्य आवनी उभे ठाकले देखता
ओम नमः शिवाय
पराशरादि सकळ ब्राह्मण प्रदानासहित भद्रसेन धावोनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले
ओम नमः शिवाय
दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पुजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी मणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू
ओम नमः शिवाय
त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदत्त चौघे देखिले
ओम नमः शिवाय
दशभुज पंच वदन तिही मृत्यू नेला बांधोन तुझ्या पुत्राचे तुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले
ओम नमः शिवाय
तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसूता ऐका ते
ओम नमः शिवाय
तू कोणाच्या आज्ञे करून आणित होतास भद्रसेन नंदन त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये
ओम नमः शिवाय
तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणित भूतासी
ओम नमः शिवाय
मग चित्रगुप्ता पुसे सूर्य नंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर भूते
ओम नमः शिवाय
ते महत् पुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्य नंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु
ओम नमः शिवाय
मग उभा ठाकून कृतांत कर जोडो निस्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता घडला
ओम नमः शिवाय
ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणिक सहस्त्र रुद्र करुणी महोत्साह करी तसे
ओम नमः शिवाय
चतरुद्र करिता निश्चेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही
ओम नमः शिवाय
तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर ती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला
ओम नमः शिवाय
आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला
ओम नमः शिवाय
हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नीती शिवपदा
ओम नमः शिवाय
दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या
ओम नमः शिवाय
एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरी दुर्भूती
ओम नमः शिवाय
यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हे ते निर्धारे
ओम नमः शिवाय
मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारकाला गुण देता झाला ते काळी
ओम नमः शिवाय
मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तो शला
ओम नमः शिवाय
विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत विधिलोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले
ओम नमः शिवाय
शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे
ओम नमः शिवाय
हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान हिहा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार
शिवाय
मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही
ओम नमः शिवाय
येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा वेटाळ न व्हावा
ओम नमः शिवाय
त्यास प्रसवन वांज झाली माता त्याची संगतीन धरावी तत्वता त्यासी संभाषण करीता महापातक जाणी दे
ओम नमः शिवाय
ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते त्यजावे जीवे भावे जीवी सुशील हिंसक गृह
ओम नमः शिवाय।
तो प्रत्यक्ष भक्षी तो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यासी मृत्यु आला या गोष्टीस संदेह काही असे ना
ओम नमः शिवाय।
असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत हिन घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा
ओम नमः शिवाय।
या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल
ओम नमः शिवाय।
अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंग नविटे कालत्रयी
ओम नमः शिवाय।
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय।
श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु।